चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आठ साखर कारखान्यांकडून ऊस शेतकऱ्यांचे 11 अरबपेक्षा अधिक देय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2.5 वर्षापूर्वी एका सभेत खिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घामाला गोडाची उपमा दिली होती। आज तिथल्याच शुगर लॉबीनं या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय करून ठेवली आहे। जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांपैकी 8 कारखान्यांकडून गेल्या गाळप हंगामातील ऊस शेतकऱ्यांचे 11 अरबपेक्षा अधिक रक्कम देय आहे। ऊस पुरवठा झाल्यानंतर 14 दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे दिले जावेत अशी कडक सूचना सरकारच्या वतीनं देण्यात आली असूनही जिल्ह्यात अशी अवस्था आहे। 2018-19 हंगामात जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी 1,227.55 लाख क्विंटल ऊस खरेदी करून त्याचं गाळप केलं। यामुळे या साखर कारखान्यांवर एकूण 39.41 लाख रुपयांचं सरकारी आकड्यांनुसार 11 सप्टेंबर 2019 ऊस शेतकऱ्यांना एकूण 28.81 लाख रुपये देण्यात आले आहेत। या हिशोबानुसार अजून 11.32,36,606 रुपये देय आहेत। आता सप्टेंबर महिनाही संपत आला आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरपासून नवीन गाळप हंगाम सुरू होईल, पण अजूनपर्यंत गेल्या गाळप हंगामाचे 71.50% थकबाकी दिली गेली आहे। तथापि 28.50% बाकी देय आहे। ऊस थकबाकी भागवण्यामध्ये बजाज ग्रुपचे गोला, पलिया आणि संभारखेडा कारखाने सर्वात पिछाडीवर आहेत। यामध्ये गोला कारखाना 27 जानेवारी, पलियानं 12 जानेवारी आणि संभारखेडानं 5 फेब्रुवारीपर्यंतची थकबाकी दिली आहे। तिथल्याच ऐरा कारखान्यानं 9 फेब्रुवारी, कुंभीनं 25 एप्रिल, गुलरियानं 8 मे, बेलरायानं 2 मे आणि संपूर्णानगर साखर कारखान्यानं 31 मार्चपर्यंतची थकबाकी दिली आहे। जिल्ह्यातील एकमेव DSCL शुगर अजबापूरनं गेल्या हंगामामध्ये खरेदी केलेल्या ऊसाचे संपूर्ण पैसे दिले आहेत। कारखान्यानं 1,175.65 लाख क्विंटल ऊस खरेदी केला, ज्याची एकूण किंमत 5.60,70,306 रुपये होते। ही संपूर्ण किंमत कारखान्यानं भागवली आहे। प्रशासनानं या कारखान्यांवर काहीच कारवाई केली नाही असं नाही। 4 साखर कारखान्यांवर दावा दाखल करण्यात आला आहे आणि स्वतः पलियाचे विधायक रोमी साहनी यांनी धरणं आंदोलनही केलं आहे आणि धैरहरा येथील सांसद रेखा वर्मा यांनी DM कार्यालयाला घेरावही घातला आहे।